লিসনা, একটি একটি খবর লিসনা ওয়াটলো ছোটাই, একটি একটি খবর লিসনা ওয়াটলো ছোটাই, म्हणून अस्तर सोडून तुला लांब गेलो नाही, एकटी एकटी घाबरलीसन वाटलं होतंय, म्हणून अस्तर सोडून तुला लांब गेलो नाही। खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल अंधारात रडत पिडत बसेल। खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल अंधारात रडत पिडत बसेल, म्हणून आलो म्हणून आलो, आता काही घाबरायचं नाही।
खुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई।